आप्त आपुला कथिते तुम्हा गेला से अति दूर आठवणीने मनात माझा उठले से काहूर दिवस मास अन वर्ष की गेले सरून ते कैसे परिमनास माझा वाटे जणुते कालच घडले ऐसे कडू गोड जरी आठवणी मनी किती तरी त्यासती परी सोडून द्याव्या कडू तरी त्या माणूस गेल्यावरती रक्ताचे हे नाते कधी ना तोडू म्हटल्या सुटते जरी अनंत यत्ने चलहट म्हणून दूर सारिले त्याते जन्मा आल्या जीवा आहे खचित एक दिन जाणे परी कधी कसे ते जगी कुणी ना राव रंकही जाणे अमरत्वाचा शिक्का घेऊन जन्मा कोणी ना येते जरी रूप संपदा पैसा अडका असता जवळ किती ते ठाऊक सकला पैसा म्हणजे चीज असे गरजेची परी दोन गोडते शब्द बोलण्या गरज नसे पैशाची पाय वाटत्या काळाची ती दुस्तर अनबहुबलती अखेरचा तो प्रवास करण्या वाट दुजी नांती आपण सारे सुज्ञ आगाहे ठाऊक मजला पुरते परी रागा लोभा त्यजिता येई मनुजा देवत्वचिते सुस्मरणे त्या नमन करूया पवित्र मन मंदिरिते सन्मार्गासी अनुसरिताय समाधान ही मिळते सन्मार्गासी अनुसरिताय समाधान